नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। ॐ अग्ना विष्णु शजोष सेमा वरधन्तु वाम गिरः द्युम्नैर्वाजे भिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तं च म आधीतं च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे दक्षश्च मे बलं च म ओजश्च मे सहश्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुगंषि च मे शरीराणि च मे ज्येष्ठं च म आधिपत्यं च मे मन्युश्च मे भामश्च मे मश्च मेऽम्भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रथिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धं च मे वृद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशश्च मे त्विशिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सूक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुपथं च मरुद्धं च मरुद्धिश्च मे क्लुप्तश्च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे।
श्रीराम। अच्छा मनोगत सद्भक्त श्री मिलिंद वैद्य हे सादर करणार आहेत। ते मेकॅनिकल इंजिनियर असून सुरुवातीच्या काळात त्यांनी नोकरी केली आणि नंतर स्वतःचा व्यवसाय त्यांनी सुरू केला आणि तो व्यवसाय ते आता सांभाळत आहेत। त्यांना सामाजिक जबाबदारीचं विशेष करून भान आहे आणि अनेक सेवाभावी संस्थांशी ते संलग्न आहेत। तसंच ते परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांचे अनुग्रहित आहेत आणि आपल्या केंद्रामध्ये सर्व सेवांमध्ये ते सक्रियपणे सहभागी असतात। आपण आता त्यांचं मनोगत ऐकूया।
श्रीराम। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज मोठ्या भाग्याने मला केंद्रात काही चिंतन प्रकट करायची संधी मिळाली आहे। स्वामीजींच्या सहवासात काय घडलं ते विनम्रपणे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आमच्या उभयतांच्या आयुष्याला कलाटणी देणारा दिवस होता 29 नोव्हेंबर 1998। स्थळ होतं लेडी रमाबाई हॉल आणि सत्संगाचा कार्यक्रम होता। परमार्थाची जीवनाला आवश्यकता काय अशा विचारधारेत वयाची 45 वर्ष उलटली होती। अत्यंत तार्किक अहंभाव प्रमाण आणि स्वतःवरच प्रेम करणारा स्वभाव तोपर्यंत मी जोपासला होता। जमेची बाजू काही असेलच तर प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे काम करणे व कोणाचाही मत्सर न करणे वाईट न चिंतणे। काही दिवसापूर्वीच मला पावसला जाण्याचा योग आला होता। काही दुःखद घटनेनंतर मी गणपतीपुळ्याला गेलो होतो आणि नंतर पावसला गेलो। तिथे स्वामी स्वरूपानंदांच्या समाधी मंदिरात अनेक वचनं लिहिलेली होती ती मला खूप भावली आणि मी त्यांचं ग्रंथ साहित्य घेऊन पुण्याला परत आलो. आणि योगायोग असा की पुढच्याच आठवड्यात मला श्री अभयकुमार दाहोत्रे भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की असं असं केंद्र आहे आणि तिथे तुम्हाला ध्यान साधना शिकता येईल. कारण मी त्यांच्या समोर एकदा तुळजाभवानी आश्रमामध्ये ध्यानाला बसलो होतो. ते कसं करत होतो तर पतंजली योगाच्या पुस्तकात जे लिहिलं होतं तसं काही बाई करत होतो. ते म्हणाले असं ध्यान नसतं करायचं. मग म्हटलं कसं करायचं? ते म्हणाले ते सद्गुरूंकडून समजून घ्यायचं असतं. म्हटलं कोण सद्गुरू? मग त्यांनी स्वामीजींचं नाव मला सांगितलं. ते कुठे भेटतील? तर मग रविवारी या, इथला रविवारी कार्यक्रम आहे. त्यामुळे लेडी रमाबाई हॉलमध्ये मी आलो. तो मानसीला याच्याबद्दल काही माहीत नव्हतं. त्यापूर्वी 2 वर्षापूर्वी आम्ही गोंदवल्याला गेलो होतो आणि महाराजांनी जी पुस्तकं लिहिली होती ती सगळी परत मी घेऊन आलो होतो. लेडी रमाबाई हॉलमध्ये पंकजदादा, मिलिंददादा, डॉक्टर दिलीप सेठ आणि स्वामीजी असे मंचावर बसलेले होते. तरुण दिसणारे, लिंगा जब्ब्यामध्ये असलेले स्वामीजी प्रथमच मी बघत होतो. त्या दिवशी सत्संगामध्ये समर्पक उत्तरं दिली जात होती जी माझ्या मनाला भावत होती. स्वामीजींचं एक वचन मला आठवत आहे. त्या दिवशी दासबोधातलं स्वामीजींनी कोट केलं होतं की ऐक शिष्या येतींचे वर्म, स्वये तूचे आहेसी ब्रह्म, ये विषयी संदेह ब्रह्म धरूची नको. सर्वात महत्वाचा विचार मला त्या दिवशी कळला तो आणि अतिशय क्रांतिकारक वाटला की परमात्मा व माझं शुद्ध स्वरूप एकच आहे. आजही स्वयंबद्दल मला असंच वाटतं की पूर्वी होऊन गेलेल्या आणि आजचाच्या सद्गुरूंचा हा साक्षात्कार कसा बरं झाला असेल. नंतर कार्यक्रमाअंती स्वामीजींना नमस्कार सुरू झाले. ते माझ्यासाठी शॉकिंग होतं. आजपर्यंत असा प्रसंग माझ्या आयुष्यात आला नव्हता. लहानपणी आजी आजोबांव्यतिरिक्त कोणालाही नमस्कार केल्याचं आठवत नव्हतं. पायावर डोकं ठेवून तर नाहीच, अर्थात थोडे मनात विकल्प येऊ लागले. स्वामीजींना मी एक अत्यंत आदरणीय व्यक्ती असेच पाहत होतो. कोणी एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर कृपा करू शकते हे मी मानायला त्यावेळी तयार नव्हतो. माझ्या तरुण वयात कामानिमित्त मी 3 वर्ष जर्मनीत राहिलो. तेथील सुबत्ता, शिस्त, प्रामाणिकपणा, संशोधक वृत्ती हे खूपच भावलं होतं. आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये 1000 वर्ष आपल्याकडे देवदेव करून गरिबी, दारिद्र्य, भ्रष्टाचार, अत्याचार, अप्रामाणिकपणा यामुळे आजही लोक गांजलेली दिसत आहेत. त्यामुळे त्या काळात देवाच्या अस्तित्वाबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. पूर्णपणे देहबुद्धीवर असलेला मी माझ्या संसारात आनंदात होतो. माझे 45 वर्षाचे जीवन सुखात जात होते. पण परमार्थाबद्दल शोधक जिज्ञासा मात्र होती. या कार्यक्रमाच्या शेवटी श्री सतीश दीक्षित हे माझे एकेकाळचे सहकारी मला भेटले. त्यांनी मला कोथरूडच्या केंद्राबद्दल माहिती दिली, पंकजदादांच्या दासबोध केंद्राबद्दल. त्यांच्या सखोल सुस्पष्ट चिंतनाचा व ओरॅटरीचा माझ्यावर विलक्षण परिणाम झाला. निरूपणात योग्य जागी पेरलेल्या ओव्या मला आश्चर्यवत वाटत असत. सो मानसी पुढील शुक्रवारपासून केंद्रात येऊ लागली. केंद्रातील ही सर्व दादा मंडळी म्हणजे पंकजदादा, मिलिंददादा, सुनीलदादा, दादा मंडळी म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतोय मी, यांचा आमच्या जीवनामध्ये खूप महत्वाचा भाग आहे. आम्हाला सुस्थिर करण्यामध्ये या मंडळींनी खूप योगदान दिलेलं आहे. शुद्ध परमार्थ कसा चालतो हे आपल्या केंद्रामध्ये यामुळे लक्षात येते. अर्थात स्वामी मोठ्या स्वामींची कृपा आणि स्वामीजींचं प्रत्यक्ष मार्गदर्शन यामुळेच हे शक्य झालंय. सर्वात मला आश्चर्य वाटायचं त्या काळामध्ये की स्वामी मकरनाथांच्या पायी यात एकेकाळच्या त्यांच्या मित्रांचा कसा गुरुभाव आहे हे मला अत्यंत आश्चर्यकारक वाटत असे. कारण आपल्या एखाद्या मित्राला तदनंतर गुरु मानणं हे किती कठीण आहे हे अर्थात मी त्यावेळेला इमॅजिन करू शकत नव्हतो. हळूहळू मला केंद्रात येण्यास आवडायला लागलं. स्वामीजींची प्रवचनं, सत्संग यातून साधनेची सुस्पष्टता होऊ लागली. शेवटी नमितो योगी थोरविरागी म्हणताना कंठ दाटून येत असे. स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीमध्ये सातव्या अध्यायावरती एक ओवी आलेली होती आहे, ती म्हणजे पांगुळते जेथे तर्काचे चातुर्य तेची ज्ञान होय धनंजया. तर्काच्या पलीकडे गेल्याशिवाय ज्ञान होण्याची शक्यता कदापि नाही हे प्रथम त्यावेळी लक्षात आलं. समर्थ रामदासांची अनेक वचनं मला केंद्रात ऐकायला मिळत होती. मी जसं मगाशी म्हटलं तसं अजून एक वचन मला त्यांचं खूप भावलं, ते म्हणजे बद्ध लक्षणाचं होतं. ते जणू काही माला उद्देशूनच होतं. ते वचन असं होतं, हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ या नाव बद्ध. कुठलीही पात्रता नसताना मला 4 मार्चला माझ्या पत्नीसह अनुग्रह लाभला. हे खरोखरच मोठं दान स्वामीजी आपण आम्हाला दिलेलं आहे असा आज मला भाव आहे. हळूहळू ध्यानाचा काळ व सखोलता वाढू लागली. सुरुवातीच्या काळात माझ्या व्यवसायाचे प्लॅनिंगच होत असे. त्या काळात श्री स्वामीजींबद्दल प्रचंड आदर व त्यांच्या प्रबोधनाचे जबरदस्त आकर्षण वाटत असे. त्याचमुळे की काय, कोगदे पतीपत्नी मौसमी आणि माझी बहीण सीमा बर्वे यांना पण मी घेऊन केंद्रात यायला सुरुवात केली. अगदी सुरुवातीपासून भूगावाला मी जात असे. 3-4 साधना शिबिरं तरी करायची, मला खूप आवडत असे. तेथील पवित्र वातावरण, शांतता, निवांतपणा खूप भावत असे. श्री स्वामीजींबरोबर सद्गुरु सहवास आणि रात्री होणारा मुक्त संवाद खूप आवडतो. एका शिबिरामध्ये सद्गुरु सहवासात श्री पंकजदादांनी विचारलं, खरं तर आमच्या साधकांसाठी विचारलं, की परिणत होण्यासाठी काय करावे. तर स्वामीजी म्हणाले, परिणत होणे म्हणजे आत्मबोधाने जीवन संपन्न होणे, म्हणजेच आपण अविनाशी चैतन्यरूप शांत स्वरूप आनंद स्वरूप असा आत्मा आहोत असा बोध होणे. यासाठी द्यावा लागणारा वेळ आपल्या हातात आहे, तो आपण देत नाही ही समस्या आहे. समजते पण होत नाही याचा सरळ अर्थ असा आहे की ती आपली प्राथमिक निकट नाही आहे. पुढे स्वामीजी म्हणाले, असं दयाळूपणा म्हणाले, की ध्येयपूर्ती होणारच पण आपण किती वेगाने चालतो हे महत्वाचे आहे. शमदम विवेक वैराग्य सांभाळले तर परिणती शक्य आहे. अंतरंगता कशी वाढवायची हे महत्वाचे. सुखसंवादात स्वामीजींना मी एकदा विचारलं की आपल्या वागण्या बोलण्यातून कमालीची गुरुभक्ती आणि गुरुनिष्ठा लक्षात येते तर दुसरीकडे आपली स्वतंत्र प्रतिभा जाणवते याचा आपण समन्वय कसा ठेवता. तर स्वामीजी म्हणाले की आपणच स्वतंत्र अभ्यास करायचा, चिंतन करायचं, निरीक्षण करायचं, दैवी गुणांचा अभ्यास करायचा आणि ते सगळं स्वामीजींच्या कृपेने सिद्धीच जाते असा भाव ठेवायचा. नाना गोवाळकरांबद्दल बोलल्याशिवाय भूगाव शिबिर संपू शकत नाही. नाना किंवा कोगदे काका जी सेवा अविरत तिथे करतायत त्याला अक्षरशः जगामध्ये दुसरं कदाचित उदाहरण नसेल. त्यांच्याप्रती प्रणाम. स्वामीजींच्या आणि पंकजदादांच्या कुटुंबियांबरोबर मला दिव्याघरला जायचा योग आला. तेव्हा आम्ही दोघंही अर्थात गेलो होतो. तेव्हा स्वामीजींचं वेगळंच दर्शन मला झालं. माझ्या थोड्या बहुत संगीताच्या अभ्यासामुळे किंवा ज्ञानामुळे मी त्यांना वेगवेगळ्या रागावरची अनेक गाणी म्हणून दाखवत होतो तर ते त्यात खूप समरस होऊन जात होते. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही समुद्रात पोहायला गेलो तेव्हा तेही आमच्याबरोबर होते. केदार आणि प्रणव हे दोघं खेळत होते पण स्वामीजींचं वडील या नात्याने अतिशय बारीक लक्ष त्यांच्यावरती होतं. दिवसभर सगळं झाल्यानंतर रात्री झोपायला स्वामीजी, पंकजदादा आणि मी असे एका खोलीत होतो. मी रजोगुणी असल्यामुळे पटकन झोपी गेलो. थोड्या वेळाने मला जाग आली तर मला असं दिसलं की पंकज दादा स्वामीजींचे पाय चेपत होते. मला हे सगळं विलक्षण होतं, पण आज समजतं की तो काय भाव असू शकतो. सगळे सुरळीत चालले असताना मला 50व्या वर्षी 14 नोव्हेंबर 2003 हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी जेव्हा बेशुद्ध अवस्थेतून मी शुद्धीवर आलो तेव्हा खूप खोल ध्यानातून बाहेर येतो आहे असा मला भास झाला. लगेच श्री स्वामीजींचे शब्द आठवले की जाणारा हा देह आहे, मी तर अविनाशी आहे. गोंदवलेकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नाम सुरू झालं, कारण अंतकाळ दिसत होता. पण मी खूप शांत होतो व जो काही अनुभव घेत होतो तो खूप सुखकारक होता. त्यात दुःख कुठेही नव्हतं. मला माझ्या कुटुंबाची, व्यवसायाची, जबाबदाऱ्यांची अजिबात आठवण झाली नाही. केवढी कृपा माझ्यावर बरसत होती हे नंतर जाणवले. स्वामीजी लगेचच आले, त्यांच्या डोळ्यात अपार करुणा व चेहऱ्यावर काळजी दिसत होती. सौ मानसीसुद्धा स्वामीजींवरील श्रद्धेमुळे, श्रवणामुळे अत्यंत शांत होती. लगेचच पंढरपूर यात्रा होती म्हणून स्वामीजी पंढरपूरला गेले आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये दोघंही विचार करत होतो की आता 4 वाजता केंद्र सुरू होईल पंढरपूरची यात्रेचं आणि निजामपूरकर बुवांचं कीर्तन होणार आहे. तर त्यांचे जे शब्द आठवत होते, पांडुरंग हरी वासुदेव हरी असं म्हणत ते सुरुवात करतील, तर त्याच वेळेला सौ मधुराताई आणि जयुताई आम्हाला भेटायला हॉस्पिटलमध्ये आल्या. जणू काही स्वामीजींनी आम्हाला आशीर्वाद पाठवले. नुकतीच आमच्या अनुग्रहाला 20 वर्ष पूर्ण झाली. या काळात सत्संगतीमुळे काय घडलं, कसे बदल झाले हे विशद करण्याचा प्रयत्न करतोय. सर्वात मोठा उपकार जर काय असेल तर अनेक विकल्पाच्या झुळका येऊन सुद्धा मी स्वामींच्या चरणी स्थिरावलो की त्यांच्याच कृपेमुळे स्थिरावलो. परमार्थ, आत्मज्ञान, सद्गुरु कृपा याविषयी माझ्या मतांमध्ये अमूलाग्र बदल होऊ लागला. एक शास्त्रवचन खूप भावले ते नमूद करतो, आत्मज्ञानात परम नास्ती गुरुरपीच तद्विदाह. अर्थ असा आहे, आत्मज्ञानापेक्षा व ते जाणणाऱ्या गुरूंपेक्षा काहीच महान नाही. परमात्मज्ञान हे बुद्धिगम्य नसल्याने गुरुकृपेमुळे व शरणागतीनेच त्याचा प्रत्यय येतो. ध्यानावर बोलताना तसे स्वामीजी क्रिकेटच्या भाषेत होम पिचवर बॅटिंग करत असतात. आधी केले आणि मग सांगितले याची प्रचिती येत असते, ते नित्य नूतन वाटत असते. मीपणा नक्कीच कमी होऊ लागला आहे, आग्रही मते मवाळ होऊ लागली आहेत. संसारात हवे नको खूपच कमी होत चालले आहे व त्यात सौ मानसीची पूर्ण साथ आहे. व्यवसाय जो माझा आत्मा आहे त्यात अलिप्तपणा येऊ लागला आहे. तरी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. पुढील पिढीवर संपूर्ण जबाबदारी टाकत आहे, अर्थात अलौकिक यश अजूनही भुरळ पाडतं. बेलसरे महाराज म्हणतात, संतांच्या अंतकरणात आत्मानात्म विवेक अत्यंत स्थिरावलेला असतो, प्रज्वलित असतो. तसं स्वामीजींकडून एक आत्मा सत्य आहे व अनात्म सारे असत्य आहे याखेरीज दुसरे काही ऐकायला मिळत नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, म्हणे हेची एका आठी येर जाणणे ते भ्रांती, ऐशी निकुरेची मती मेरू होय. श्री स्वामींच्या प्रबोधनातून खालील गोष्टी मनात ठसल्या आहेत. ध्यानातून मिळालेली शांती समाधान टिकवायचं असेल तर दिवसभरातील कर्मे त्याला सुसंगत झाली पाहिजेत. कर्म करतानाच मध्येच 5-7 मिनिटं वेळ काढून आत्मस्वरूपाचे चिंतन करता येते. परमात्म्याचे खरे आकलन शाश्वत अशा शांती समाधान तृप्तीतून होत असते. त्यांनी आपल्याला एक अद्भुत असा मंत्रच दिला आहे, ओम सोहम सहा, ओम मी देह नाही, मी तो परमात्मा, अविनाशी, चैतन्य, आनंद, प्रेम आणि शांती, असा तो मंत्र मला दिवसातून बरेच वेळा आठवत असतो. ध्यानाचे मार्गदर्शन करताना ते म्हणतात, आपण परमात्मा स्वरूप होऊनच ध्यान करायचं आहे. ध्यानात काही मिळवायचं नाहीये, तर विचारांचा लय झाला की जे घडेल ते ध्यान. सौ मधुरताईंबद्दल बोलल्याशिवाय माझं मनोगत पूर्ण होऊ शकत नाही. सुहास्य वदन अशा मधुरताई केंद्राच्या माय माऊली मावशी होऊन राहिल्या आहेत. कुठलीही पारमार्थिक पार्श्वभूमी नसताना लग्नानंतर आपल्या देववत पतीच्या कार्यात त्या ज्याप्रमाणे समरस झाल्या आहेत त्यावर फक्त हॅट्स ऑफ टू यू असं म्हणावंसं वाटतं. कितीही महान असलेल्या नवऱ्याचा पत्नीला आजच्या काळात आदर वाटणे आणि कालांतराने त्यांना गुरु मानणे हे अलौकिकच आहे. मंदार केदार त्यांच्या पत्नी आणि आता राधारमा असे वझे कुटुंबीय स्वामी कार्यात अत्यंत भावाने सहभागी झाले आहे. शेवटी 20 वर्षानंतर एक गोष्ट मनाला पटली आहे की आत्मज्ञान हेच जीवनाचे अंतिम ध्येय आहे व ते बुद्धिगम्य नसून सद्गुरु वचनावर 100% विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून शरणागतीचा अभ्यास करीत निकराचे प्रयत्न आवश्यक आहेत. मग यथावकाश स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान असे स्वामीजींच्या कृपेने घडेल तसे घडावे ही त्यांच्याच चरणी प्रार्थना करून संत तुकारामांच्या अभंगाने त्याच्या 2 ओळी म्हणून मी माझं मनोगत संपवतो. माझे जीवन तुझे पाय तुझे पाय माझे जीवन तुझे पाय तुझे पाय कृपाळू तू माझी माय कृपाळू तू माझी माया माझे जीवन तुझे पाय तुझे पाय.
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं. तसंच आपले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत. आपले मोबाईल फोन्स आपण कृपया बाहेर काढून तपासून पहा की ते बंद अथवा सायलेंट मोडवरती आहेत ना.
स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर दोन तीन वर्षांमध्ये कुठून आले कळत नाही, पण खूप नवीन नवीन असे साधक केंद्रामध्ये आले आणि सुस्थिर झाले आणि ते पुण्यातच राहणारे होते सगळे. मला नेहमी असं वाटत राहिलेलं आहे की तुम्ही 2-4 वर्ष आधी आला असतात तर किती चांगलं झालं असतं, स्वामीजी भेटले असते. एका यशस्वी कर्माची आवड असणाऱ्या आणि कर्मामध्ये रमणाऱ्या व्यावसायिक आणि सत्यानी चालणाऱ्या अशा व्यक्तीचं मनोगत आपण आता ऐकलं. स्वतःमध्ये रमलेले आणि आणि स्वतःचं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये समाधानी असणारे असे खूप थोडे लोक असतात. त्या समाधानामुळं खरं म्हणजे आणि काही करण्याची इच्छा त्यांच्या ठिकाणी नसते. असलं ते कुतूहल असतं, पण त्या कुतूहलापोटी ते गोंदवल्याला गेले, पावसला गेले. जे चांगलं आहे तिथं जाण्याच्या कुतूहलापोटी ते केंद्रात आले. त्यांचा मनस्वी असा स्वभाव त्यांनी बाजूला ठेवण्याचा करण्याचा प्रयत्न केला. आणि एक प्रकारे ते त्यामध्ये यशस्वी देखील झाले. सातत्याने आपल्या मनाच्या ज्या ओढी आहेत त्या पाहणं, त्या समजून घेणं आणि त्या दूर सारण्याचा प्रयत्न करणं आणि असा प्रयत्न करत असताना आपल्याला येणारं व्यावहारिक यश अपयश आणि पारमार्थिक यश आणि अपयश, पारमार्थिक अपयश याचा अर्थ आपलं ध्येय फार मोठं आहे आणि त्यामुळं आपल्याला जे मिळायचंय ते अजून मिळत नाहीये असं वाटणं, त्याला मी आत्ता तूर्त अपयश म्हणतो. आणि व्यावहारिक अपयश म्हणजे फार मोठा व्यवसाय करण्याची जी उमेद असते तिथपर्यंत अजून गेलो नाही, प्रगती असली तरी एवढंच. पण एकूण पारमार्थिक यश आणि पारमार्थिक आणि भौतिक लौकिक देखील यश असं त्यांचं जीवन आहे. अस्वस्थतेमुळे कधी कधी ते अपयशासारखं वाटतं. असं जीवन बदलून निश्चिंत होणं, आत रमू लागणं तसंच केंद्राच्या एकूण संस्कृतीचा एक भाग बनून जाणं असं तुम्ही प्रयत्नपूर्वक केलं असं मला वाटतं. या सिक्ची वहिनी अभंग म्हणावर. ते आणि मानसीताई हे दोघं खरंच आपल्या केंद्राच्या एकूण सगळ्या व्यवस्थेमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. आपले होणारे जे मोठे कार्यक्रम त्याच्या मांडवा करता त्यांनी आतापर्यंत खूप चांगलं योगदान दिलं असे मिलिंद काका आहेत.
गुरु हा संत कुळी राजा, गुरु हा संत कुळी राजा, गुरु प्राण विसावा माझा, गुरु प्राण विसावा माझा, गुरु वीणा देव तुझा, गुरु वीणा देव तुझा, पाहता नाही त्रिलोकी, संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु सुखाचा सागरु, गुरु प्रेमाचा गरु, गुरु धैर्याचा डोंगरु, गुरु धैर्याचा डोंगरु, कदा काळी डळमळेना संतकुळीचा राजा गुरु हा संतकुळीचा राजा गुरु वैराग्याचे मूळ गुरु परब्रह्म केवळ गुरु सोडवितात्काळ गुरु सोडवितात्काळ गाठलिंग देहाची संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु घाली ज्ञानांजन गुरु घाली ज्ञानांजन गुरु दाखवी निज धन गुरु दाखवी निज धन गुरु सौभाग्य देऊन गुरु सौभाग्य देऊन साधु बोध नांदवी संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु मुक्तीचे मंडण गुरु दुष्टांचे दंडण गुरु पापांचे खंडण गुरु पापांचे खंडण नाना परी वारितसे संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा राजा कायाकाशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला मासी कायाकाशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला मासी बाप रखुमा देवी वरासी बाप रखुमा देवी वरासी ध्यान मानसी लागले संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु प्राण विसावा माझा गुरु वीण देव दुजा गुरु वीण देव दुजा पाहता नाही त्रिलोकी संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा संत कुळीचा राजा
परमार्थाच्या श्रवणाला बरेच लोक ठिकठिकाणी जात असतात कथेकरी कीर्तनकार भागवत कथाकार गीता उपनिषदांचा अभ्यास वर्ग श्रवण विशिष्ट विचारांचं श्रवण उदाहरणार्थ रामकृष्ण विवेकानंदांचे विचार चिन्मय मिशन मध्ये चालणारे चिन्मयानंदांचे विचार सांप्रदायिक श्रवण
अशा श्रवण करणाऱ्या साधकांची प्रगती आत्मदर्शनापर्यंत कशी शक्य होत असावी? असे सर्व प्रकारचे श्रवण करावे का असा प्रश्न आहे. परमार्थाची जी आवड आहे ती आवड ही समाजामध्ये 5% लोकांना नक्की आहे. स्वामीजी म्हणायचे की 5% मंडळी समाजामध्ये सत्वगुणी आहेत आणि त्यांना परमार्थ करायची इच्छा असते. 5% म्हणजे तसा कमी आहे संख्या, पण 5% समाज हा नक्की तसा असतो. ते असं म्हणायचे की 100 कौरव आणि 5 पांडव हा अनादिकालापासून नियम चालू आहे. हे जे 5% लोक आहेत जे मुळात सात्विक आहेत, संस्कार क्षम आहेत आणि त्यांच्यावर संस्कारही झालेले आहेत, असे चांगल्याची आवड असणारे, चांगलं जीवन जगण्याची इच्छा असणारे, साधं राहू इच्छिणारे आणि ज्या भौतिक लौकिक गोष्टी आहेत, पैसा मान सत्ता इत्यादी, याच्यापेक्षाही अनेक कशाला महत्व देणारे, शांती समाधानासारख्या गोष्टीला महत्व देणारे असे 5% लोक नक्की आहेत. आणि हे 5% लोक कुठं ना कुठंतरी आपलं जीवन अधिक चांगलं करण्यासाठी श्रवण करत असतात, वाचनही करतात आणि श्रवणही करतात. आणि खरंच ते कथा ऐकायला जातात, कीर्तन ऐकायला जातात. गीता उपनिषदांसारखे अभ्यास वर्ग म्हटले तर तिथेही जातात. आणि काय म्हटलंय, विशिष्ट विचारांचं श्रवण करण्यासाठी म्हणून देखील जातात, त्या त्या संस्थांमध्ये जातात, त्या त्या संस्थांमध्ये अनुयायी देखील होतात आणि सांप्रदायिक श्रवण देखील करणारे आहेत. विचारलेलं असं आहे की असे जे श्रवण करणारे आहेत त्यांची प्रगती आत्मदर्शनापर्यंत कशी शक्य होत असावी. एक आहे की जो सांगणारा आहे त्याच्यापेक्षा अधिक प्रगती होत नाही. जो तुमचा समोर आदर्श आहे सांगणारा, तुम्ही तितपतच वाढू शकता. त्याच्यापेक्षा पुढे वाढण्यासाठी त्याच्यापेक्षा अधिक चांगला सांगणारा भेटणं गरजेचं असतं आणि कित्येकांचा तसा प्रवास चालतो. सुरुवातीला कथा ऐकणं, कीर्तन ऐकणं, मंदिरामध्ये जाणं, मंदिरात चाललेल्या कथा ऐकणं, भागवत कथा लागली आहे म्हणून भागवत कथा, आमच्या इकडे खेड्यात तर लागली असा शब्द असतो. ज्ञानेश्वरी लावली आहे, भागवत लावलेलं आहे असा शब्द असतो. तर तिथं जाऊन जमेन तसं ऐकायचं असाच परमार्थ सुरुवातीला असणारच. आणि तो जो कथेकरी असेल किंवा कीर्तनकार असेल त्याची जी कुवत आहे, पण तिथपर्यंत ऐकणाऱ्याची प्रगती होणं शक्य आहे प्रामाणिक साधकाची. काही काही मंडळी म्हणजे त्याच्या पुढे जाऊच शकत नाहीत, कारण त्याच्यापेक्षा अधिक कोणी चांगली व्यक्ती भेटतच नाही. शिवाय असं आहे की ठिकठिकाणी गावोगावी स्वामीजी म्हणायचे गाव गन्ना लोकांना परमार्थ हवा आहे, असे स्वामीजींचे शब्द होते. पण तितक्या आदर्श गावगन्ना नाहीयेत ही अडचण आहे. श्रवण करणाऱ्यांना देखील ही अडचण आहे की तेवढे आदर्श त्यांच्यासमोर नाहीयेत त्या त्या ठिकाणी. त्यामुळे आत्मदर्शनापर्यंत परमार्थ असं सर्व ठिकाणी सांगितलं जाईलच असं होत नाही. त्याच्याऐवजी रामाच्या कथा, कृष्णाच्या कथा, संतांच्या कथा, नीतिकथा यांनी जीवन थोडं बहुत सुधारणं असं मात्र याचा नक्की लाभ होतो. कथेकरी किंवा कीर्तनकारच आत्मदर्शनाचं ध्येय ठेवत नाहीत असंही दिसतं. ते आपलं भक्ती करा, डोळे मिटा, टाळ्या वाजवा, त्याची कृपा संपादन करा असं म्हणून पूर्वी होऊन गेलेल्या संतांच्या कथा सांगणं असं करत असतात. पण त्यांनी देखील हे त्यांचे प्रयत्न देखील वाया जात नाहीत. घेणारा जो असतो तो घेणारा त्याच्यातूनही घेत राहतो. स्वतः रामकृष्णांचं असं सांगतात की ते राहत असत ते जे ठिकाण होतं ते ठिकाण कलकत्त्याकडून जगन्नाथपुरीकडे जाण्यासाठी एक महत्वाचं मधलं गाव होतं आणि तिथं त्या काळात आजही जगन्नाथपुरीला सबंध देशातून लोक जातात. अनेक साधू संत परमार्थी रामकृष्णांच्या गावातून मुक्काम करून पुढे जात असत आणि रामकृष्ण तिथं भागवत ऐकत असत, कथा ऐकत असत, गीता ऐकत असत, उपनिषद ऐकत असत, त्यांचे जथे जात असत आणि त्या जथ्यांपुढं शिष्यांपुढं ही मंडळी प्रवचन कीर्तन करत असत आणि रामकृष्णांचं मजबूत श्रवण अशा वेगवेगळ्या साधूंकडून झालं. रामकृष्ण वचनामृतामध्ये अनेक वेळेला भागवताचे, भागवत कथांचे संदर्भ येतात. ते सगळं त्यांनी लहानपणी तिथं ऐकलेलं होतं, वाचलेलं काहीच नव्हतं, पण तिथं ऐकलेलं होतं. त्याचा खूप खोल परिणाम त्यांच्या अंतःकरणावर झाला. पण आत्मदर्शनाचं ध्येय त्यांच्यासमोर ठेवायला कथेकरी, कीर्तनकार किंवा प्रवचनकार ते स्वतः आत्मदर्शनानी युक्त पाहिजेत, तर ते आत्मदर्शनाचं ध्येय ठेवणार. त्यामुळे ना श्रोत्यांची तशी आत्मदर्शनापर्यंत, सगळ्या श्रोत्यांबद्दल म्हणतोय, अशा सगळ्या प्रकारच्या श्रोत्यांची आत्मदर्शनापर्यंत जाण्याची इच्छा नसते. त्यांना सांगणारे देखील कदाचित पोटार्थी असतात, कदाचित नैतिकदृष्ट्या खूप चांगले असतात, निस्वार्थी असतात, पण त्यांना आत्मदर्शनापर्यंत जाणारा परमार्थ सांगता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. ऐकणारे जे असतात ते ऐकणारे अधिक महत्वाचे, श्रवण करणारे अधिक महत्वाचे, त्यांच्यामध्ये देखील नाना प्रकार असतात. मुळात हे सगळे सात्विक असतात, चांगल्याची आवड असणारे असतात, पण कोणाकोणाचा सत्वभाव चांगला म्हणजे चांगल्या गोष्टींकडे आकर्षित करणारा त्यांना जरी असला तरी देखील तो त्यांना अधिक पुढे घेऊन जाऊ शकत नाही, जात नाही असं दिसतं. कारण त्या सत्वगुणी व्यक्तीमध्ये काही रजोगुण, काही तमोगुण, काही प्रकृतिगत गुण असतात आणि असे जे ऐकणारे असतात त्यांच्यामध्ये कुतूहल म्हणून ऐकणं किंवा उत्सुकता म्हणून ऐकणं असे खूप श्रोते असतात आणि हे ठिकठिकाणी दिसतात. जे सांगितलं जातं आहे तसं आचरायचं आहे याच्याऐवजी कुतूहल म्हणून ऐकणं हा भाग असतो, उत्सुकता म्हणून ऐकणं असा भाग असतो. 85% मी म्हणेन उत्सुकता असते आणि 15% काहीतरी करायची वृत्ती असते आणि त्याच्यात सातत्य नसतं असा श्रोतृवर्ग खूप आहे. काही श्रोते असे असतात, आता मी जे बोलतोय ते संतांकडे जे आत्मदर्शनाचं ध्येय समोर ठेवतात अशा संतांकडे जे लोक श्रवणाला येतात त्यांच्याबद्दल मी बोलतोय की त्यांच्याकडे देखील या विविध नमुने जे आहेत त्याच्यातूनच त्यांच्याकडे मंडळी येतात आणि जे उत्सुकतेपोटी किंवा कुतूहलापोटी येतात असे त्यांच्याकडेही येतात. त्यांचा साधनेचा आग्रह, त्यावर दिला जाणारा अत्यंत भर आणि तुम्हीही ते केलं पाहिजे असं त्यांचं आग्रहपूर्वक सांगणं यांनी त्यांचं जे कुतूहल किंवा उत्सुकता असते तर त्या केवळ कुतूहल किंवा उत्सुकतेला हे सांगणं तितकं मानवत नाही. त्याच्याऐवजी त्यांना यांनी सांगितलं आता दुसरा काय सांगतोय ते बघू, तिसरा काय सांगतोय ते बघू असं जाण्याची त्यांची वृत्ती असते. ते काही काळ येतात आणि बंद करतात. जे सांगितलं जातं त्याचं आचरण करणं हा त्यांचा संस्कारच नसतो, हा त्यांचा स्वभावच नसतो असे श्रोते खूप असतात. आणि ते संतांकडं म्हणजे आत्मदर्शनाचं ध्येय ठेवणाऱ्या संतांकडे स्थिर राहू शकत नाहीत. बुद्धांकडे एक व्यक्ती आली आणि बुद्धांना त्यांनी काही प्रश्न विचारले की देव आहे का, आत्मा आहे का, हे जगत जे आहे आणि विषय जे आहेत तर ते निरस्त करता येतात का, वैराग्याला काही महत्व आहे का. तर बुद्धांनी त्याला विचारलं की हे प्रश्न मला प्रथम विचारतोयस का, आणि कोणाला विचारलेले आहेत. तर ती व्यक्ती असं म्हणाली की मी हे प्रश्न घेऊनच आतापर्यंत सगळीकडे फिरतो आहे. तेव्हा बुद्ध म्हणाले की तू ज्यांना ज्यांना हे प्रश्न विचारलेस त्यांनी काही ना काही उत्तरं तुला दिली असतीलच. तर तो म्हणाला हो, त्यांनी मला काही सांगितलं, मग आता मला प्रश्न विचारण्याचा तुझा उद्देश काय असं बुद्ध म्हणाले. तेव्हा तो म्हणाला की आता तुम्ही काय सांगता आहात ते मला ऐकायचं आहे. हे जे असे लोक असतात ते बुद्धांनी सांगितल्यानंतर आणि कोण काय सांगेल त्याला जाऊन विचारतात आणि त्यांची करण्याची प्रवृत्ती त्यांच्या ठिकाणी तेवढी जागृत होत नाही, त्याला इलाज नसतो. तर काही मंडळी हे बौद्धिक कुतूहल म्हणून येतात. ते बौद्धिक कुतूहल त्यांचं संतांकडे आल्यानंतरही भागलं जातं. मी गोंदवलेकर महाराजांचं असं ऐकलंय की कोणीही कितीही आर्ग्युमेंट करणारी व्यक्ती असली आणि तर्कानी बोलणारी असली तरी महाराज इतक्या खुबीनी त्याच्याशी बोलत असत, इतक्या आपुलकीनी प्रेमानी आणि शुद्ध तर्कानी बोलत असत की महाराजांचा तर्क आवडून ती व्यक्ती महाराजांच्या ठिकाणी स्थिर होत असे. या लोकांना जिज्ञासेनी प्रश्न विचारायला आवडतात. आपली जिज्ञासा किंवा बौद्धिक ज्या शंका आहेत त्या शंकांचं समाधान झाल्यानंतर त्यांना समजल्याचं सुख मिळतं. या मंडळींमध्ये देखील प्रतवारी आहे. या मंडळींमध्ये काही मंडळी अशी असतात की बौद्धिक समाधानावर आयुष्यभर जगायला त्यांना आवडतं, त्याच्यातून करण्याकडे त्यांची प्रवृत्ती नाही निर्माण होत. त्यांच्या मनात ठोकताळे असतात, ते स्वतः बुद्धिमान असल्यामुळं त्यांची बुद्धीही काही काम करत असते, त्यामुळं त्यांना जे सांगितलं जातं तर त्याच्यावर ते टिक मार्क करतात, बरोबर आहे हे म्हणतात, ते बरोबर आहे, आणि त्यामुळं ते खुश होतात, समाधानी होतात असे असतात. तर बौद्धिक प्रश्न किंवा कूट प्रश्न याच्याबद्दल आदर असणारे पण नंतर साधनेला प्रवृत्त होणारे असे काही जण असतात. माझ्या कल्पनेप्रमाणे तिथेही संतांचा जो साधनेचा आग्रह असतो तो आग्रह हळूहळू काम करायला सुरुवात करतो आणि त्यांचं बौद्धिक समाधानही होतं आणि ते साधनेलाही सुरुवात करतात आणि आपल्या बुद्धीलाही बाजूला सारू शकतात असे त्यांच्याकडे येणारे 60% लोक असतात किंवा 70% लोक असतात. ते स्थिर होतात तिथं आणि एक 30-40% असे असतातच की जसे उत्सुकता किंवा कुतूहल म्हणून आलेले असावेत तसे बौद्धिक कूट प्रश्न सोडवण्याची आवड असणारे ते तसेच तिथे येत राहतात, पण ते साधनेला प्रवृत्त होऊन आत्मदर्शनाकडे आपल्याला जायचं आहे हे तितकं मनावर घेत नाहीत। त्यांना उपनिषद समजल्यासारखी होतात, त्यांच्या बुद्धीमुळं गीता समजल्यासारखी होते, ते अमृतानुभवाचा अभ्यास करतात। माझ्याकडे कधी कधी अशी मंडळी येतात, अमृतानुभवातल्या शंका घेऊन येतात, त्यांचं वाचन अफाट असतं। ज्ञानेश्वरीच्या शंका विचारायला येतात, त्यांचं चिंतनही पूर्ण परिपक्व असतं। ते परिपक्व चिंतन अनेक ग्रंथ वाचनामुळे झालेलं असतं, पण ते साधनेला काही केल्या प्रवृत्त होत नाहीत। तेवढं समाधान झाल्यानंतर ते परत तसाच एखादा जटिल प्रश्न त्यांना वाटणारा असल्याखेरीज येतच नाहीत। येतात मंगळवारी आणि विचारून जातात, विचारून गेल्यावर परत येण्याचं त्यांचं नाव नसतं। परत त्यांना तसा डोक्याला त्रास देणारा प्रश्न असला की फोन येतो, ते येतात, मी त्यांच्याशी बोलतो। मी अशा अपेक्षेने बोलतो की आज न उद्या ते प्रवृत्त होतील। काही मंडळी ही भक्त हृदयाचीच असतात, श्रवण करणाऱ्यांमध्ये, संतांमध्ये येणाऱ्यांमध्ये ती भक्त हृदयाची असतात, ती सगुणाकडे आकर्षित होतात, त्यांना साधना आवडते, कराविषयी वाटते। आत्मदर्शनाचं जे ध्येय आहे ते ध्येय गाठावं असं वाटतं। त्यांचीही बुद्धी उत्तम असते, तिला शंका कमी असतात, विश्वासाचं प्रमाण जास्त असतं। ते भक्त हृदयाचे असतात, त्यामुळे त्यांच्या बुद्धीकडे त्यांचंही फारसं लक्ष जात नाही, पण तिथं जे निरूपण चाललेलं असतं त्या निरूपणाचीही त्यांना मोठी ओढ लागते। त्यांचं बौद्धिक समाधान जरी झालं तरी भक्त हृदयाचं समाधान होण्याचं त्यांना जास्त आकर्षण वाटतं। मात्र त्याच वेळेला त्यांच्या तर्काची तृप्तता होत राहते। अशा मंडळींमध्ये देखील खरं म्हणजे विभाग केलेले आहेत की ज्यांचा संवेग हा कनिष्ठ संवेग आहे, मृदू संवेग आहे, असे असतात। काहींचा मृदू तर थोडा जास्त चांगला संवेग असाही काहींना असतो, तर काहींना तीव्र संवेग असतो। पण हे तीनही प्रकारचे जे आहेत, तुलनेने कमी संवेग असणाऱ्यांची प्रगती होते, मध्यम संवेग असणाऱ्यांचीही प्रगती होते, आणि तीव्र संवेग असणाऱ्यांची प्रगती तर होतेच होते। परमार्थाच्या यशाची जी संभावना आहे, शक्यता आहे, ते तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांच्या गुणांवरच आहे। तरच परमार्थ प्रतिफळतो, तरच परमार्थामध्ये यश मिळतं। आणि हे प्रयत्नांचे गुण जे आहेत त्याच्यामध्ये तुमची शुद्ध सत्वगुणी बुद्धी, की जी सगळे तर्क समजून घेऊन योग्य निकषापर्यंत तुम्हाला नेते, तुमचं अंतःकरण, शुद्ध अंतःकरण, श्रद्धा तुमच्या ठिकाणी असणारी, तुम्हाला जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त करण्यासाठी, म्हणजे अधिक सुख प्राप्त करण्यासाठी काही सुखांचा त्याग करण्याची तयारी, शरण जाण्याची तयारी, अनुसरण्याची तयारी, हे सगळं तीव्र मुमुक्षूमध्ये जास्त उत्कटतेने असतं। आणि असा तीव्र मुमुक्षू जो असतो तो आत्मदर्शनापर्यंत जातोच। तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, तो ते जाणण्यासाठी म्हणून शरण जातो, परिप्रश्न विचारतो, सेवा करतो, श्रद्धा ठेवतो, तो तत्परतेने साधना करतो, तो इंद्रिय संयमन करतो, पण एकूण ही जी 5% टक्केवारीचं वर्णन चाललेलं आहे त्याच्यात हे सगळे कथेकरी कीर्तनकार, त्या कीर्तनकारामध्ये देखील प्रकार आहेत. एक म्हणजे देव आणि परमार्थ आणि भक्ती याकरता वाहिलेली कीर्तनं, आणि एक म्हणजे समाजकारणाकरता, राजकारणाकरता, राष्ट्रकारणाकरता कीर्तन करणारे कीर्तनकार. त्यांना राष्ट्रीय कीर्तनकार असं म्हणण्याचाही प्रघात आहे. ते क्रांतिकारकांच्या कथा सांगतील, त्यांची आख्यानं वेगळ्या वेगळ्या तऱ्हेची राहतील. कथेकरींमध्ये देखील त्यांच्या कथा त्यांच्या कुवतीप्रमाणे, जसं सीतामाईं रामचंद्रांबरोबर सीतामाई गेल्या वनामध्ये, पण त्यांच्या अंगावर अलंकार होते, मग अलंकाराचंच भरपूर वर्णन करायचं, मग सीतेच्या सौंदर्याचं वर्णन करायचं, असे भरकटलेले कथाकार देखील असतात. श्रोता चांगलाच असतो, पण तो काय ऐकतोय आणि कुठं जातोय त्यालाही संधी मिळणं गरजेचं आहे चांगल्या ठिकाणी जाऊन ऐकण्याची, तर ही प्रोबॅबिलिटी फार रेअर कमी राहते असं मला सांगायचंय. ही प्रोबॅबिलिटी फार कमी परसेंटेज मध्ये राहते की तुम्ही कोणाकडे जाता, तुम्ही कसे आहात, तुम्हाला ओढ किती आहे, तुम्हाला संवेग किती आहे, तुम्ही केवळ कुतूहल असणारी व्यक्ती आहात का केवळ बुद्धीला महत्व देणारी व्यक्ती आहात की भावना प्रधान भक्ती हृदयाची व्यक्ती आहात. तुमच्या ठिकाणी भक्ती आणि बुद्धी या दोन्ही गोष्टी निरभिमान आहेत की नाहीत, आणि सांगणारा कसा आहे, एवढं सगळं जर जमून आलं तर परमार्थ श्रवणाला बरेच लोक ठिकठिकाणी जातात वगैरे वगैरे, असं जे सांगितलेलं आहे. अगदी रामकृष्ण संघ असेल किंवा चिन्मय मिशनचं काम असेल, मोठी मोठी कामं खूप आहेत आपल्या भारतामध्ये देखील, अशा संस्थांशी जडून गेलेले लोक आहेत, या सगळ्या ठिकाणी प्रगती संभवते देखील आणि संभवत देखील नाही. प्रगती संभवते देखील या संस्थांची नावं किंवा अशी याच्यात दिलेली आहेत, म्हणून मी म्हणतो की इथं जाणाऱ्यांची प्रगती संभवते, संभवत नाही असं होणं शक्य नाही. तरी देखील सत्संगतीशिवाय जरा कठीणच आहे. म्हणजे एखाद्या संस्थेचे जर भारतात 50 आश्रम असतील तर तिथं ऍडमिनिस्ट्रेटर असू शकतात, संत असले पाहिजेत त्या आश्रमामध्ये, सद्गुरू असले पाहिजेत तिथं असणाऱ्या संन्यासांना शिकवणारे. पण तसे ऍडमिनिस्ट्रेटर असतील आणि तिथं विविध कामं लोकोपयोगी जी चाललेली असतात, समाजोपयोगी जी चाललेली असतात, ती साधने व्यतिरिक्त सेवेकऱ्यांना करावी लागतात. त्या त्या ठिकाणी जर संत असतील तर ते मार्गदर्शन करणार, असे जर संत असतील तर त्यांची नक्की प्रगती संभवते, नाही तर चालू राहतं त्यांचं त्यांच्या तऱ्हेनी. पण या प्रकारे जो प्रश्न विचारला की आत्मदर्शनापर्यंत कसे ते जात असतील, आत्मदर्शनापर्यंत जाण्यासाठी समोर व्यक्तीच पाहिजे, त्या व्यक्तीला पाहूनच चाललं पाहिजे, त्याचा सहवास पाहिजे, संतांच्या सहवासाशिवाय नाही, त्यांच्याकडून श्रवण घडल्याखेरीज नाही. त्यामुळं जोपर्यंत तशी शक्यता वाटत नाही, एखाद्या संतांकडे आपण जात नाही, तोपर्यंत श्रवण जरूर करावं, इलाजच नसतो. त्या त्या ठिकाणी गाव गन्ना असे स्वामीजींचे शब्द चाललेला आहे, आपण तर सात्विक आहोत तर जातच राहतो, म्हणून परमार्थामध्ये एक भाग्य देखील आहे. मिळता प्रत्ययाचा संत एकांता परिस एकांत असं समर्थ म्हणतात. तसा प्रत्ययाचा संत मिळणं आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली साधना होणं हे गरजेचं आहे. मग या लोकांचं होतं काय? तर या लोकांची प्रगती आपल्या आपल्या तऱ्हेने होते. त्यांचं जीवन सुधारतं. आपलं सुधारलेलं जीवन टिकून ठेवण्यासाठी नक्की या कथा कीर्तन या श्रवणाचा नक्की उपयोग होतो. मध्ये मी कुठं गेलो तो या बाजूला आपल्या हिंजवडीच्या पुढं गेलो होतो. तिथं एका मंदिरातून नुकतंच कीर्तन संपलं होतं आणि वारकरी बाहेर पडत होते. तर इतकं सुंदर दृश्य होतं. काही जणांकडं मृदुंग होते, टाळ हातात असलेले, कट्ट्यावर बसलेले लोक, मंदिराच्या आजूबाजूला वावरत असलेले लोक. माझ्याबरोबर कोणीतरी होतं. मी असं म्हटलं की ठिकठिकाणी चांगलं वातावरण, शुद्ध वातावरण, होईल तेवढं चांगलं वातावरण राखण्याचं काम या सगळ्या गोष्टींमुळे होत आहे. हे चांगलंच आहे, पण याच्यापेक्षाही चांगलं जेव्हा मिळेल. प्रत्येक कीर्तनकार आत्मज्ञानी कसा असेल, संत कसा असेल, म्हणून संतांकडे जर तुम्ही गेलात तर मग आत्मदर्शन वगैरे हे शक्य आहे. सांगणाऱ्याला माहिती आहे तिथपर्यंत तो सांगतो. तोही वचनपाठ करून सांगत असतो. त्याचा आचार आणि त्याचं सांगणं याचा मेळही बसणं गरजेचं असतं. पण चांगला मनुष्य या सगळ्याकडे दुर्लक्ष करून स्वतः करता म्हणून ऐकत राहायला पाहिजे आणि आपली होईल तेवढी प्रगती त्यांनी करून घेतली पाहिजे. संत भेटेपर्यंत हा एवढाच एक उपाय आपल्यापाशी असतो. संत भेटल्यानंतर मात्र पडोनी राही न तये ठाई, उगाच संतांची पायी, न मागे न करी काही, तुझी आणगा विठोबा. अशा निष्ठेने संतांच्या पायी राहावं आणि तीव्र संवेगाने प्रयत्न करावेत. मग झाल्याशिवाय राहणार नाही. हरिओम तत्सत. हरी हरी. आपण एक अर्धा मिनिट शांत डोळे मिटून बसू. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजे स्वामीजे. बोला पुंडली कवरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.